आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयानाकडून द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च सन्मान प्रदान। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 65% अधिक मतदान। 1995 नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून। आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांना शपथ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्यात आला। मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। गयानाच्या स्टेट हाऊसमध्ये आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले। हा दौरा म्हणजे परस्पर देशातली मैत्री अधिक दृढ करण्याचा भारताच्या कटिबद्धतेचा पुरावा असल्याचं ते म्हणाले। भारत गयानामधले संबंध, सामायिक इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि उभय देशांचा परस्परांवरचा विश्वास यावर आधारित असल्याचं मोदी यांनी सांगितलं। भारत प्रत्येक क्षेत्रात गयानाला बरोबरीनं साथ देण्यासाठी उत्सुक असून दोन्ही देशातले संबंध संपूर्ण सर्व विकसनशील देशांसाठी महत्वाचे असल्याचं मोदी यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं। विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 65% अधिक मतदान झालं। निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल। त्यानुसार या टक्केवारी आणखी 1-2% वाढ होण्याची शक्यता आहे। 1995 विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालंय। 1995 विधानसभा निवडणुकीत 71.69% मतदारांनी मताधिकार बजावला होता। राज्यात सर्वाधिक 76% मतदानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली। अहिल्यानगर, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जालना, परभणी, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही 70%पेक्षाही जास्त मतदानाची नोंद झाली। सर्वात कमी 52% मतदान मुंबई शहर या जिल्ह्यात नोंदवलं गेलं। मुंबई उपनगर जिल्ह्यात 55.77% मतदानाची नोंद झाली। ठाण्यात 56% मतदान झालं। हे 3 जिल्हे वगळता इतरत्र 60%पेक्षा जास्त मतदान झालं। मतदारसंघांचा विचार करता चिमूर आणि कागलमध्ये 81% जास्त मतदारांनी मतदान केलं। राज्यातल्या 27 जास्त मतदारसंघात 75% अधिक मतदानाची नोंद झाली। सर्वात कमी 44.49% मतदान कुलाबा मतदारसंघात झालं। अंबरनाथ, मुंबादेवी, धारावी आणि भिवंडी पूर्वमध्ये 50%पेक्षाही कमी मतदान झालंय। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल 68% अधिक मतदान झालं। नाला मतदारसंघात 80% अधिक मतदानाची नोंद झाली। सर्व मतदान यंत्र स्ट्रॉंग रूममध्ये ठेवली असून तिथे CCTVसह 3-स्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के रविकुमार यांनी दिली। सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्याअंतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। या तक्रारीनुसार आरोपींनी 80,000 बिटकॉईनच्या माध्यमातून 6,606 कोटी रुपयांचा निधी 9 परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला। या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आला आहे। राज्य विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर क्रिप्टो चलन फसवणूक प्रकरणात गुंतल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं। दिल्ली आणि एनसीआर परिसरातल्या हवेची गुणवत्ता अतिगंभीर श्रेणीत अद्यापही कायम आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक 374 इतका नोंदवला गेला, तर शहरातल्या काही भागांनी 400 पातळीचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. यात वजीरपूर, जहांगीरपुरी, अशोक विहार, पंजाबी बाग, आनंद विहार अशा भागांचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, विविध मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज सीबीएसईनं केली. 10वी बोर्डाच्या परीक्षा 18 मार्चला तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिल रोजी संपतील. सीबीएसईनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या 86 दिवस आधीच वेळापत्रक जाहीर केलं असून प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये पुरेसा अवधी राखण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन ठरवण्यात आल्या आहेत. एका दिवशी कोणत्याही 2 विषयांची परीक्षा येऊ नये याची काळजी घेऊन 40,000 विषयांच्या पर्यायांची पडताळणी करून बोर्डानं हे वेळापत्रक तयार केलं आहे. के संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट 2020 कॅग म्हणून नियुक्त झालेल्या गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे. याआधी मूर्ती यांनी शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच सकारात्मक आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. लाओसमध्ये व्हिएंतियान इथं 11व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते. सीमावाद ते व्यापार करार यात घेतलेल्या भूमिकांमधून भारताची खुला संवादाबाबतची वचनबद्धता दिसून येते असं ते म्हणाले. अमेरिकेचे भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी नुकतीच जॉर्जियाचे सिनेटर जॉन ऑसॉफ यांची भेट घेतली. भारत अमेरिका दरम्यान भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सिनेटनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल क्वात्रा यांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान क्वात्रा यांनी न्यू हॅम्पशायर इथल्या सिनेटर जीन शाहीन यांचीही भेट घेतली असून दोन्ही देशातल्या संबंधांवर त्यांनी जी सकारात्मकता दाखवली त्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत. गाझापट्टीत तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावावर अमेरिकेनं नकाराधिकार वापरला आहे. युद्धबंदीसह ओलीस असलेल्या सर्व नागरिकांची बिनशर्त सुटका करण्याची मागणीही या ठरावात करण्यात आली. मात्र अमेरिकेनं या नागरिकांच्या सुटकेच्या प्रश्नाचं निराकरण करण्यात अपयशी ठरल्याचं सांगत या ठरावाला विरोध केला. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अर्थात इफ्फीचा काल गोव्यात शानदार सोहळ्यानं प्रारंभ झाला. या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांनी 90s रिवार्ड टाइमलेस सोल्स ही संकल्पना राबवत विविध कार्यक्रम सादर केले. राष्ट्रीय प्रसारण सेवा अर्थात प्रसार भारतीनं आपलं OTT व्यासपीठ वेब तयार केलं आहे. इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याचं अनावरण झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयानाकडून द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च सन्मान प्रदान. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 65%हून अधिक मतदान. 1995 पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह. सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांना शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.